ऐकून कानी भाऊ बहिणीचे ऐकून कानी येत भरून डोळ्याला पाणी हो येत भरून बहिणीचा जीव येडा
बरोबर
हो बहीण चालली भाऊला भेटाला बहिणीचा जीव येडा
अरे वा
हो भाऊ जा इथे आड्या मारे कपळाला
कपळाला जी आनंदी
हो कुठून आली औदासा घर माझ बुडवाला
अरे वा
आणि बायको बोले तिच्या नवऱ्याला काढून द्यावा तुमच्या बहिणीला
बहिणीला
हो दुष्काळ पडला होता तिच्या गावाला हो तीन मुलं तिच्या वंशाला हो कस लिवले तिच्या दैवाला चालले भावाच्या गावाला
गावाला जी
झाला
हो रे राजा 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 रे राज
बहीण म्हणाली,
काय म्हणाली,
माझा वडील भाऊ
हा
त्या गावाला आहे,
हा
मी भावाच्या गावाला जाती,
बरं
तीन मुलं माझ्या वौसाला आहे,
शबास
तिथं जाणार,
हा
भावाकडून काहीतरी शिदा घेणार, मुलाला खाऊ घालणार,
बरोबर
बहीण काय बोलले त्या मुलाला,
हा
मुलांना
बोला,
हो भावाच्या गावाला जाऊ, भावाला त्या मागणी करू
करू जी
हो बहीण गेली होती भावाच्या गावाला,
अरे वा
भाऊजाईने दुरून नणीन व्हायला पाहिलं,
बरोबर
तिच्या कपड्याला आड्या मारल्या, ती म्हणाली की ही औदासा कुठून आली माझ्या घरी,
बरोबर
तिच्या नवऱ्याला म्हणती महाराज
बोला
तुमच्या बहिणीला कधी नाही काढून दिलं,
बरं
ती माझ्या माहेरला निघून जाणार,
बरोबर आहे
बायकोची हो बुधी ऐकून पांड्याचा क्रम झाला, तुमच्या बहिणीला हो रे हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो रामा राजा,
हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो
देशाला
हो
बायकू तिर बुद्धी ऐकून लाता हाने बहिणीला हो बायकू तिर बुद्धी ऐकून लाता हाने बहिणीला अरे हो लाता हाने बहिणीला निघून जावा बहीण बाई दुरल्या देशाला हो आल्या हो रस्त्याला
हो रे रामा हो रे रामा रे
हो बहीण बोले त्या वडील भावाला
अरे वा
दादा
बोला
मी दुसऱ्या देशाला निघून जाणार
बरोबर
लहान लहान मुलं माझ्या संगतीने आहे दादा मुलं म्हणाले मामा मामा आमच्या पोटाला भूक लागली मामा आम्हाला जेवण दे ते म्हणाले मामा आम्हाला जेवण दे दया मामाला नाही आली हो बोलणं करे त्यांच्या मामीला मामी तुला तरी दया येऊ दे हो दया येईना हो त्या मामीला की दादा हो दया येईना त्या मामीला शेवट दया कुणाला आली दया आली हो आली त्यांच्या काही मामाला हो दया आली हो मुलांच्या त्यांच्या मामाला हो घरात बोलणं करे हो त्याच्या कपत्नीला
हो रे
बहिणीच्या गावाला दुष्काळ पडला होता बहिणीने काय सोचलेलं होत
अरे वा
माझा भाऊ एकुलती एक
हा
आणि एकुलती एक बहीण मी त्याच्या पार्टीची
बरोबर
भावाच्या गावाला जाते म्हणे
हा
आणि काहीतरी पैसे वगैरे मागती
बरं
परत माझ्या गावाला येते
हा
मुलांना काहीतरी खाऊ घालती
बरं
भावाच्या गावाला गेली होती
हा
भावाला म्हटली
बोला
दादा
बोला
माझ्या गावाला दुष्काळ पडला होता
बरोबर
म्हणून आली मी तुझ्या गावाला
आलेली
भावजाने दुरून नणीनबाईला पाहिलं, ती म्हणाली की चंडाळीन माझ्या घरी आली महाराज, आताची आता कधी नाही काढणार, तो माझ्या जीवाला काही ना काही करून घेणार आणि माझ्या माहेराला निघून जाणार. एवढा त्यांनी शब्द ऐकला. आजकाल जमान्यामध्ये बहीण प्यारी नसते, आईबाप प्यारी नसते, बायको प्यारी असते. तो म्हणाला
काय
राणी, तुझ्या जीवाला काहीच घाबरू नको.
बरं,
आताच्या आता माझ्या बहिणीला मी काढून देतो. बायकोची बुद्धी ऐकली आणि बहिणीला पाच लात हाणल्या. बहिणीला म्हणाला की ताई
बोला,
माझ्या घरात राहू नको, आताच्या आता तू निघून जा. ती म्हणाली की दादा नाही, तीन मुलं माझ्या संगतीला आहे, तीन दिवसापासून अन्न आमच्या पोटाला नाही. मुलं बोललं हो करे त्यांच्या कामा मला, तीन दिवसाचा उपास मामा आमच्या का पोटाला. मामाला दया आली.
बरोबर
आहे, हो दया आली त्याच्या मामाला.
हो रामा राजा,
घरात बोले त्याच्या पत्नीला.
हो रामा
राजा, घरात बोले त्याच्या बायकूला.
हो रामा राजा,
भाकरी ग बांधून देवे भाषाला.
भाषाला रामा राजा,
भाकरी बांधून द्यावे भाषाला.
हो रामा
कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या दाराला. अरे कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या
दाराला.
अरे भाकरी म्हणून चार गवऱ्या बांधल्या फरकीला.
हो रे
भाष्याला.
अरे वा,
मामी काय म्हणते भाष्याला?
बोला.
अरे भाषण, तुमची मला दया आली.
बरं,
तुम्हाला ह्या चार भाकरी बांधून दिल्या.
बरोबर,
त्याला कल्पना नव्हता की मामीनी गौऱ्या बांधून दिल्या म्हणून.
बरोबर आहे,
त्या भाकरी घेतल्या. त्यांच्या आई म्हणाले, आई
बोला
इथं काय जेवण करायचं नाही.
बरं,
तिथं पाणी दिसन तिथं जाऊ बसू आणि जेवण करू.
बरोबर आहे,
ती म्हणाली की वालांनो खरंच आहे आपण निघू. तर त्यांना चालता चालता भाया जंगलात गेले. ती बहीण काय म्हणाले,
काय
जगी आसरा नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण पाई. जगी आसरा नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण पाई. सुनाळा होता, त्याच्या पायामध्ये नव्हतं. ते मुलं म्हणाले, आई आमचे पाय जळा लागले. आई काय करावं, आपल्या गावाला वनवास नाही पडला असता हा वनवास आपल्याला घडला नसता. काय करावं आई, लगी असला नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण नाही.
असला नाही आज मला आई,
आई आम्हाला भूक फार लागली, आई आम्हाला जेवण दे। बाळांनो आसपास काय पाणी दिसत नाही, आई आसपास काय मला पाणी दिसत नाही। मुलांनो कसं तरी जेवण करणार, पाणी असलं तर जेवण करणार। आई आम्हाला भूक लागली, आई जेवण दे। जगी आसरा नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण जगी आसरा नाही माझा आला आई, सोडून गेले मधला मला कोणी नाही। हो भाव बंधाचा सारा निराळा,
भाव बंधाचा सारा निराळा,
भाव बंधाचा सारा निराळा,
भाव बंधाचा सारा निराळा।
आई बापाचा सारा असावा,
आई बापाचा सारा असावा,
ओ आई बापाचा सारा असावा,
आई
आसरा नाही माझा आला आई, सोडून गेले मधला मला कोण नाही। जगी आसरा नाही माझा आला आई, सोडून गेले मधला मला कोण नाही। भावाच्या गावाला गेल्यानंतर, भावाच्या गावाला गेल्यानंतर
बरं
मला भावानी दया आली। शेवट भावानी काय केलं, भाकरी बांधून दिल्या।
बरोबर,
काय करावं। तापी माता आली, मुलांनो
बरं
तापी मातावर जाऊ आणि जेवण करू।
बरोबर,
मुले गेले, आई आम्ही हातपाय धुतो पहिले। मुलं म्हणाले अरे बाळांनो जा जा, गेले हातपाय धुवून आले तर मुलं म्हणाले आई आम्हाला जेवण दे।
बरं
लागली भाकर काही सोडण्याला,
ओ रामा राजा,
लागली आई भाकर सोडण्याला,
ओ रामा राजा,
चार गौऱ्या निघल्या फरकीला,
ओ रामा राजा,
चार गौऱ्या निघल्या फरकीला,
शनाचा रामा राजा,
अन्नाचा उपदा शिरला पोटाला, लागले मुलं गौऱ्या खाण्याला,
ओ रामा राजा रे
भैनीला,
ओ रामा राजा,
आई बोले त्या का मुलाला,
ओ रामा राजा,
कसा तुमच्या मामीनं अपघात केला,
ओ रामा राजा,
भाकरी म्हणून चार गौऱ्या भरडे केला,
ओ भरडाला,
भाकरी म्हणून फरकीत गौऱ्या बांधल्या होत्या,
ओ रामा राजा,
ओ अन्नाचा उपदा शिरला पोटाला, लागल्या मुलं तिथं गौऱ्या खाण्याला।
बरोबर,
ती आई म्हणाली एक एक मुलं धरू सुनी कुठे फेकले,
कुठे फेकले,
हो मुलं जाऊन धरले केसाला,
हो रामा राजा,
कोण दिले तापी माताला,
हो रामा राजा,
कोण दिले तापी माताला,
हो रामा राजा,
ती काय विचार करे पर्णाला,
हो रामा,
माझे मुलं गेले स्वर्गाला, मी पण उडी मारती तापीला,
ओ रामा राजा रे रामा राजा, भली रामा रे जीवदानी।
पड़ी महादेव वाला
ओ रामा राजा
ओ पुढे कसा प्रकार झाला
ओ रामा राजा
ओ एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला तापी माताला
ओ
तीन मुल टाकले तळ्याला चौथी माता सांगतो तुम्हाला तीन पण उडी मारली तापीला महादेव शंकर गोसाई झाला चालू न गेला त्याका तळ्याला ओ एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला जाळ काय टाकलं त्याने तापीला ओ तिघ अटकल एका जाळ्याला भुई विचार करे पर्णाला अटकले बोला
ओ राम
लागला तो का जायाला
ओ
तीन मुलं होते जायाला तिसरी काय माता सांगतो तुम्हाला हाताची साया सोडी का त्यांना जिवंत झाले तापी माताला जिवंत झाले त्या काटाला पुढे कसा प्रकार झाला ते होता पी माताला ऐका चैत्र मास होता उन्हाळ्याला ओ मुलं बोले हो त्यांच्या आईला ओ लागले आहे आमचे पाय जळण्याला तीन दिवसाचा उपास पोटाला लागले आई भूक आमच्या पोटाला ओ माता बोले त्या का मुलांना ओ पाणी दिसत नाही आजूबाजूला चालता बोलता गेले त्या तापी माताला मुलं म्हणाले आई
बोला
हातपाय धुतो आणि जेवणाला बसतो हातपाय धुवून आले जेवण करायला बसले
बरोबर
लागली होती आई का त्या गौऱ्या सोडायला गौऱ्या निघल्या तर मुलं अन्न मनुसून खायला लागले पुढे कसा प्रकार झाला
हो
लागले मुलं गौऱ्या खाण्याला अन्नाचा उद्दा शिरला पोटाला हो काय खाण त्यांच्या माताला भेटले होते मुलं तिने तापीला उडी मारली होती तापीला भगवान शिव करनी सांगाला माझ्या वय शंकर गोसाय झाला जिवंत केले त्याका बोलाला जिवंत केल ते चौगा जणाला तीन मी मुलं सांगतो तुम्हाला आणि त्यांची माता का बोला हो पुढे कस प्रकार झाला कस लिहले त्यांच्या दैवाला देवाचंच रूप होत ते रूप त्याने खरखर तिला दाखवलं नाही तिचं मत बघितलं बाई तुला कसा काय टाइम पडला ती म्हणाले की बाबा मी भावाच्या गावाला गेलती भाऊजाईन मला बाकरी म्हणून सनी गौऱ्या बांधून दिल त्या काय सांगावं दादा गौऱ्या बांधून दिल्यानंतर माझ्या मुलांनी बाकरी म्हणून सनी गौऱ्या खाल्या मग मी त्या गाला मला म्हणून मी मुलं तापे माताला फेकले होते हो काय सान महादेवाला रे रामा अरे हो टाकली बाईच्या खोलीला
ओ बाईच्या खोलीला राजा
ओ सोन्याची हो विटका टाकली बाईच्या खोलीला
ओ बाईच्या खोलीला
चालून गेली गावाला पुढे प्रकार झाला माडी भांदली तिच्या काही गावा
ओ तिच्या काही गावाला
महादेवानी कसा अवतार बदलला होता तसा त्यांचा अवतार बदलला बहिणीनं भरपूर कमवून घेतलं तीन तालाची माडी बांधली मग दुष्काळ कुठे पडला ओ दुष्काळ पडला होता मग भाऊ जायच्या का गावाला दुष्काळ मग पडला हो भावाच्या गावाला आईचा सराप बहिणीचा सराप आणि भावाचा सराप जर बापाचा सरापला बेकार असतो त्यांनी बहिणीला गौऱ्या भांडून दिल्या भाऊजाईन मग त्यांना शेवट अन्न भेटलं नाही अन्न करतानी त्यांचाही प्राण चालला होता ओ भाऊ बोलला व कर त्याच्या काय बाई बोला दुष्काळ पडा आपल्या गावाला जाऊ बहिणीच्या गावाला हो चौघ माई लेकर तळ्यामध्ये पडले होते
बरं
महादेव शंकर तिथं गोसाई झाला त्या मुलांना आशीर्वादीला जिवंत केले
बरं
काय भगवानचे करणे असावं त्या बाईला म्हणाला बाई तुझ्या गावाला दुष्काळ पडला
बरं
आशीर्वाद येतो आणि सोन्याची विटकर तिच्या खोलीत टाकतो जा आणि मुलांना आनंदात कपडे लता घे घर बांध आणि व्यवस्थित राहा
बरोबर
तिथं गेले तिच्या गावाला तीन तालाची माडी बांधली धन दिर्वे तिच्या घरात भरपूर. मग भगवानचे करणे सांगायला काय झालं?
काय
दुष्काळ पडा होता भाऊजाच्या बहिणीच्या गावाला. कुठं पडा होता? बहिणीच्या गावाला पडल्यानंतर कुणाच्या गावाला दुष्काळ पडा? भाऊच्या गावाला. तो म्हणाला त्याच्या बायकोला, राणी शेवट आपल्याला कुठं जागा नाही, बाप वारला आई वारली, शेवट एकटीच बहीण आहे. बहिणीच्या घरी जातो आणि तिला काहीतरी मागणी करतो. चालू ना बहिणीच्या गेला घराला रे हो
रामा राजा.
चालू बहिणीच्या गेला घराला
हो रामा राजा.
पहिली बहिणीची काय होती? झोपडी होती, झोपडी
बरोबर.
आणि तीन तालाच्या मारीवर गेली. शेवटी माणसाचा घटकाचा भरोसा नाही, पाण्याचा बुडबुडा. धन माझा, दौलत माझं, माडी माझी, पैसा माझा, काहीच कामाचा नाही. शेवटी ठिकाण्यावर राहतो. हो चालू न गेला तो काही बहिणीच्या गावाला.
हो बहिणीच्या गावाला.
हो तीन तालाच्या माडीवर न हाका मारे भावाला.
हो
तीन तालाच्या माडीवर न हाका मारे भावाला. इकडं तिकडं भाऊ लागला लाडक्या बहिणीला.
हो रे रामा अरे रामा रे जीवदा दीदी.
हो कसं लिहूल त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा
दुसरा पडा भाऊ जायच्या गावाला.
हो रामा राजा.
भाऊ काय म्हणतो त्याच्या पत्नीला?
काय
राणी आपल्या गावाला दुष्काळ पडला, आपण असं करू बहिणीच्या गावाला जाऊ, स्वयंपाक कर, न्यारी बांधून घेऊ आणि बहिणीच्या गावाला जाऊ. हो कसं लिहूल त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा
कसं लिहूल त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा
ऐका त्या चैत्र मासून आला.
हो रामा राजा
चालता आणि बोलता बोला.
हो रामा राजा
चालू लागले होरवडाला. एक नदी होती बाजूला.
हो रामा राजा रे
बोले तिच्या नवऱ्याला.
हो रामा
राजा सांगू महाराज तुम्हाला.
हो रामा राजा
हो चालू चालू जीव थकला.
हो रामा राजा
भूक लागले माझ्या पोटाला.
हो रामा राजा
लागले भाकर काही सोडण्याला.
हो रामा राजा
काय भगवानची करणी. तिनं नंदीबाईला गौऱ्या बांधून दिल्या होत्या. महादेव पार्वतीने बी चिंता केली. तिनं असं केलं तर हिला बी असं करायलाच पाहिजे. लागली भाकर सोडण्याला. भाकरी म्हणून तिथं
काय झालं?
गौऱ्या झाल्या. भाकरीच्या गौऱ्या झाल्या. ती म्हणाली, महाराज आपण तर पाच भाकरी बांधून आणल्या होत्या, पाच गौऱ्या कस काय झाल्या? तो म्हणाला, राणी आपल्या हा कर्माची फेड आपण करत आहे. हो अन्नाचा उपदास शिरला पोटाला. लागले ते पण गौऱ्या खाण्याला. त्याच्या बायकोला.
हो रामा राजा
बहिणीचं घर जवळ आहे. बहिणीच्या घरी जाऊ आणि बहिणीला काहीतरी दोन गोष्टी सांगू. चालू ना बहिणीच्या गेला वाड्याला.
हो रामा राजा
इकडं तिकडं भाऊ लागला.
हो रामा राजा
बहीण तीन तालाच्या माळीवर न त्या दोघांना बघते. माझा असा वनवास केला, यांचाही वनवास केल्याशिवाय राहणार नाही मी. तीन तालाच्या माडीवरनं त्यांना हाका कशी मारते. अरे बंधू राजा कसा मनवास दिला होता मला, आता आला ना माझ्या दाराशी. हो चालून चालून गेली होती हो त्या जाका गावाला,
हो त्याच्या गावाला राजा.
हो भाऊजाईने गौऱ्या बांधून दिल्या होत्या त्या का बाईला.
हो रे
भावानी बहिणीला पाहिलं तीन तालाच्या माडीवर, तो कसा म्हणतो ताई. ती म्हणाली अरे पापी चंडाळा तू माझ्या घरी येऊ नको, माझ्या दाराची पायरी सुद्धा चढू नको.
बरोबर आहे,
जसा आला तसा वापस निघून जातो. म्हणाला ताई तुझ्या पाया पडतो पण मला जागा दे. बहीण बोलल्या त्या का भावाला,
हो राऊ
नको माझ्या वाड्याला.
हो
सांगतो तुला
हो रामाराजा,
तो मोल मजुरी करायला लागले.
बरोबर,
शेतकरी तरी किती देणार.
बरोबर आहे,
शेतकरी तरी किती देणार. शेवटी तो राबून घेतो, काम धंदा केल्याशिवाय राहू देत नाही, शेवटी काढून देतो.
बरोबर,
पुढे कसा प्रकार झाला रे
हो रामाराजा,
पुढे कसा प्रकार झाला
हो
भया जंगलाला.
हो रामाराजा,
कपडे मिळाना त्यांच्या अंगाला.
हो रामाराजा,
अन्न मिळाना त्यांच्या पोटाला.
हो रामाराजा,
अशी बहिणीचा आशीर्वाद लय बेकार असतो.
हो
कस लिहले त्याच्या दैवाला.
हो रामाराजा,
चालून गेले दुरल्या देशाला.
हो रामाराजा,
लिहले त्यांच्या दैवाला.
हो रामाराजा,
हो दया आली त्या का बहिणीला, लागली त्या का पाण्याला.
हो रामाराजा रे रामाराजा, हो भले रामा रे गिरवदारी,
इकडं तिकडं फाऊ लागली त्याला.
हो रामाराजा,
शेवट दया आली बहिणीला.
हो रामाराजा,
भाऊ लागली त्याला.
भावाला रामाराजा,
चालून गेलो भया जंगलाला.
हो रामाराजा,
बसलेले होते ते का झाडाला.
हो रामाराजा,
शेवटी भावाला काय म्हणते. दादा शेवट बहिणीलाच दया येते.
बरोबर आहे
दादा, चल तुला माझ्या घरी घेऊन जाते.
बरोबर आहे,
घेऊन गेले तिच्या वाड्याला.
हो रामाराजा,
तुझ्या बायकोला.
हो रामाराजा,
तिला नको ठेवू माझ्या घराला.
हो रामाराजा,
पाठीचा भाऊ म्हणते मी तुला दया, शेवट आली भावा की माला.
हो रामाराजा रे,
काढून दिली वनवसाला.
हो रामाराजा,
आपतू आपतू बाईचा प्राण गेला.
हो रामाराजा,
बाईला घुबडीचा जन्म दिला.
हो रामाराजा,
बहिणीनं काय केलं,
शेवट
भावाचं दुसरं लग्न करून दिलं.
अरे वा,
ते काय राजा करत्या गावाला.
हो रामा
पवाला म्हणणार सांगतो तुम्हाला
राजा
अशोक जाधव म्हणतो पवाड्याला बाबूराव भाऊ त्याच्या जोडीला वडील सांगतो तुम्हाला
राजा
देवराम जाधव म्हणावे त्याला
राजा
हो आमचं राहणं अजंगावाला सांगतो मालेगाव तालुक्याला नाशिक दादा जिल्ह्याला
राजा
इथून पवाडा गेला शेवटाला
राम